सगळ्यांशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियामुची हो दे युनिटी,
तुमची नियामुची हो दे युनिटी,
काजू दे गाजू दे
PCT.
श्रोते हो नमस्कार, तुम्ही ट्यून केलाय PCT's इन्फिनिटी 90.4 FM, हा पिंपरी चिंचवड शहराचा पहिला कम्युनिटी रेडिओ. आता ऐकूया कार्यक्रम आधी केलेची पाहिजे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत गरजू मुलांच्या शिक्षणासाठी गेली 48 अधिक वर्ष विविध राज्यांमध्ये काम करणाऱ्या कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम अर्थात कास्प या संस्थेचे संचालक श्रीयुत सचिन बोधनी यांच्याशी RJ मैत्रेयी हिने साधलेला संवाद. आपल्या प्रत्येकाला वाटतं की समाजामध्ये चांगले बदल घडावेत. शिक्षण, आरोग्य, न्याय, सुविधा सगळ्यांना समान मिळाव्यात. वाटतं प्रत्येकासाठी उघडावेत आनंदाचे दरवाजे. यासाठी आधी केलेची पाहिजे, आधी केलेची पाहिजे. समाजाच्या जाणीवा अधिक समृद्ध करण्यासाठी अविरत काम करणाऱ्या माणसांच्या प्रेरणादायी कथा आपण ऐकणार आहोत आधी केलेची पाहिजे या मालिकेत. दर सोमवारी सकाळी 9:30 अवश्य ऐका मालिका आधी केलेची पाहिजे PCT's इन्फिनिटी 90.4 FM या कम्युनिटी रेडिओवर.
नमस्कार, तुम्ही ऐकत आहात PCT's इन्फिनिटी 90.4 FM. आधी केलेची पाहिजे या मालिकेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी हा समाज बांधणीचा पाया असतो असं म्हणतात, पण अनेकदा आर्थिक पाठबळ कमी असल्यामुळे त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येत नाहीत. तर त्यांच्या स्वप्नांना वाट देणारी कास्प नावाची संस्था 48 समाजात कार्यरत आहे आणि त्याच संस्थेचे संचालक सचिन बोधनी सर आज आपल्यासोबत आहेत. सर, आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
थँक्यू, थँक्यू सो मच.
कसं वाटतंय आज इकडे येऊन?
इथे येण्याची दुसरी वेळ आणि समो मला माहिती नाही, पण मला इकडे आल्यानंतर खूप बरं वाटतं, कारण लास्ट टाईमसुद्धा ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला खूप जे मनातल्या काही गोष्टी होत्या त्या खूप मोठ्या लिसनर्सपर्यंत आपण पोचवू शकतो. त्यामुळे मला हा प्लॅटफॉर्म आवडतो आणि त्यासाठी आय एम थँकफुल टू इन्फिनिटी 90.4 FM. मला इथे बोलवल्याबद्दलही धन्यवाद.
येस, तुमच्यासारख्यांचं काम लोकांपर्यंत पोचवणं हेच आमचं काम आहे.
थँक्यू.
कुठलीही गोष्ट सुरू करण्यामागे बरीच कारणं असतात किंवा बरेच उद्दिष्ट असतात, तर कास्प ही संस्था सुरू करण्यामागे काय उद्देश होता?
कास्प बेसिकली ही जी संस्था आहे याचे आमचे जे फाउंडर आहेत ते डॉक्टर शरदचंद्र गोखले.
ओके.
अतिशय आपण म्हणतो की ज्याच्याकडे करुणा आणि मैत्रिणी ओतपोत भरलेला असा हा व्यक्तिमत्व. आणि ज्यावेळेस ही संस्था स्थापन झाली त्यावेळेस आपण जर बघितलं तर लेप्रसी म्हणजे कुष्ठरोगाचं प्रमाण फार म्हणजे मोठं प्रमाण होतं त्यावेळेस. आणि ह्या जे कुष्ठरोगी होते यांच्या मुलांना डिस्क्रिमिनेशन खूप व्हायचं, म्हणजे शाळेत सुद्धा गेल्यानंतर हा कुष्ठरोग्याचा मुलगा आहे मग याच्याबरोबर बसायचं नाही, मग याला क्लासरूममध्ये येऊन द्यायचं नाही, किंवा बुलिंग बरेचदा आपण जे म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी व्हायच्या. मग त्यावेळेस ही जी लेप्रसीपासून जी अफेक्टेड लोक होती त्यांनी गोखले सरांकडे ज्यावेळेस हे निवेदन केलं की आमच्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी करा, त्यावेळेस गोखले सरांच्या मनात ही संकल्पना आली. त्यावेळेस ही गोष्ट त्यांच्या मनात आल्यानंतर त्यांनी स्पॉन्सरशिप प्रोग्राम सुरू केला आणि ह्या मुलांसाठी यांच्या शिक्षणासाठी फंड्स गोळा करून यांच्यासाठी एक वेगळी स्कूल आणि एक टोटली आपण म्हणू शकतो ना की सगळी सोय की ज्याच्यामध्ये या मुलांना व्यवस्थित शिक्षणही घेता येणार नाही आणि कुठल्याही डिस्क्रिमिनेशनला फेस करावं लागणार नाही. ह्या गोष्टीतून खरं सांगायचं तर कास्पची उभारणी झाली.
ओके.
आणि 19 ऑक्टोबरला 1976 कास्ट हे ॲक्च्युली रजिस्टर झाला.
म्हणजे समाजातल्या अडचणी हाच यामागचा उद्देश होता.
अगदी. कुठल्याही जर तुम्ही बघितलं तर एनजीओज काय, तर कुठल्याही गोष्टींमध्ये काहीतरी अडचण आपल्याला येते त्याच वेळेस त्या गोष्टींच्या म्हणजे आपण शोध लावतो किंवा त्या गोष्टींचा दुसरा मागोवा घेऊन मग त्याच्यातून आपण मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो.
मग ह्या संस्थेमध्ये आत्ता किती मुलं आहेत, म्हणजे किती जणांना ह्या संस्थेचा आत्ता फायदा होतोय आणि कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटीज तुम्ही मुलांना देता?
आता जर आपण बघितलं तर साधारण 3,500 ते 4,000 विद्यार्थी या स्पॉन्सरशिप प्रोग्राममधून त्यांना त्याचा लाभ होतोय. तर हा लाभ कसा आहे ना की वेगवेगळ्या स्तरावरती, म्हणजे आज जर त्यांना ट्युशनसाठी फीज त्यांना भरणं शक्य नसेल तर तिकडे मग आपण त्यांना ट्युशनसाठी फीज प्रोव्हाइड करतो. स्कूल बॅग्स, स्टडीसाठी लागणारं मटेरियल, बुक्स, त्यांना रेनकोट्स, या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेतच, त्या तर जातातच, पण त्याच्या व्यतिरिक्त देखील त्यांना एक्स्ट्रा ट्युशनची गरज आहे, त्यांना कम्प्युटर क्लासेसची गरज आहे. तर त्या विद्यार्थ्यांना ते सगळं प्रोव्हाइड करणं ही कास्टची जबाबदारी आहे. आणि म्हणून कास्ट जे काही स्पॉन्सरशिप घेतं त्या स्पॉन्सरशिपमधून ज्या फॅसिलिटीजची त्यांना गरज असेल, म्हणजे सपोज आज त्याला फीसची गरज नाही आहे पण त्याला मेडिकल काही एक्सपेन्सेसची गरज आहे, आणि त्या मेडिकल एक्सपेंडिचर न केल्यामुळे त्याचं शाळा बोडते, त्याला शाळेत जाणं शक्य होत नसेल, तर तेही आपण करतो. कारण आपलं एकच ध्येय आहे, उद्देश आहे की एज्युकेशन, शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे. कारण हा मूल हे पुढे जाऊन या देशाच्या उभारणीसाठी, आपण ज्याला म्हणतो की नीव की ईट, तसं तो असतो. त्यामुळे एज्युकेशन ही आमची टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे.
अगदी खरं आहे. म्हणजे शिक्षण सगळं गेलं तरी शिक्षण आपल्याला तारू शकतं.
Exactly.
हे जे म्हणतात ते काही खोटं नाही आणि त्यासाठी तुम्ही काम करत आहात तर याचा फायदा खरंच होत असणार आहे सगळ्यांना.
100% होतोय.
पण मुलांना इथे येण्यासाठी काहीतरी निकष असतील किंवा काहीतरी नियम असतील, तर त्या नियमांबद्दल काय सांगाल?
बेसिकली सर्वात म्हणजे अगदी सोपं तुम्हाला सांगायचं झालं तर निकष असंच आहे की ज्याला गरज आहे तर त्याची ती शिक्षणाची शैक्षणिक गरज भागवणं हे आमचं काम आहे.
बरोबर.
तसं पाहायला गेलं तर आम्ही मूल निवडण्यासाठी आमच्याकडे अख्खा एक मॅन्युअल आहे, पण त्याच्यामधल्या ज्या प्रमुख गोष्टी ज्या आहेत ज्या मी इथे सांगू इच्छितो की आम्ही साधारण बघतो की त्याची जर फायनान्शियल म्हणजे इन्कम जो सोर्स आहे तो जर कमी असेल, फिजिकली चॅलेंज्ड असेल, मेंटली चॅलेंज्ड असेल, सिंगल पेरेंट असेल आणि फायनान्शियली साऊंड नसेल, इनमेट्सची मुलं असतात. बरेचदा असं होतं की आपण बघतो की अगदी अशा पण सिच्युएशन्स आमच्यासमोर आलेल्या आहेत की जिकडे आई आणि वडील हे दोघंही ड्यू टू सम ऑफ द अदर रिझन इनमेट्स आहेत, प्रिझनर्स आहेत, आणि अशा वेळेस त्या मुलांचं शिक्षण कोण करणार, त्या मुलांना योग्य मार्ग कोण दाखवणार, त्यांना शिक्षण कोण देणार. त्याच्यानंतर काही ट्रायबल्स आहेत, जसं रायगडमध्ये आमच्याकडे एक एक्झाम्पल आहे की तिकडे ठाकूर कम्युनिटी आणि एक कातकरी समाज आहे. तर त्याच्यामध्ये कातकरी समाज जो आहे, ट्रायबल समाज, हा लाईव्हलीहूडसाठी कंटिन्युअसली मायग्रेट होत राहतो. आणि तुम्ही विचार करा ना की आज आपले आई वडील जर कुठे मायग्रेट झाले तर आपणही त्यांच्याबरोबर मायग्रेट होतो, पण आपलं या शाळेतून आपला दाखला निघतो, आपण दुसऱ्या शाळेत घेतो. तसं या विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षणच थांबून जातं.
बरोबर.
मग आम्ही प्रयत्न करतो की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना ते एज्युकेशन कंटिन्यू राहावं, एज्युकेशनमध्ये ब्रेक येऊ नये. त्यामुळे हे सगळे पाहायला गेलं तर हे सगळे निकष आहेत, पण सर्वात इम्पॉर्टंट आहे की ज्याला नीड आहे आणि तो फायनान्शियली ते सॅटिस्फाय करू शकत नाही आहे, देन कास्ट विल कम इन टू पिक्चर अँड कास्ट विल प्ले द मेजर रोल. इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी ॲटलीस्ट 12th स्टँडर्ड पर्यंत त्यांना एक चांगलं एज्युकेशन मिळावं जो त्यांचा अधिकार आहे, आणि त्याच्याबरोबरच जर शक्य झालं तर त्यांना थोडंसं व्होकेशनल ट्रेनिंगही मिळावं, ज्यामुळे पुढेही त्यांचं शिक्षण कंटिन्यू राहावं, पण ॲटलीस्ट जोपर्यंत ते आमच्याबरोबर आहेत अप टू द एज ऑफ 18 ते अशा लेवलला आलेले असतील की त्याच्यापुढे ते स्वतःचं जीवन सहज सांभाळू शकतात.
तुम्ही फायनान्शियल कंडिशनबद्दल बोललात, पण असा काहीतरी स्पेसिफिक आकडा आहे का की ह्या एवढं इन्कम असेल तरच आम्ही त्या मुलाला मदत करू शकतो?
साधारण आता जर आपण बघितलं ना तर अराउंड 12 to 15,000 रुपीज जर त्या फॅमिलीचा इन्कम असेल तर 15,000 अँड बिलो जर असेल तर डेफिनेटली आपण त्याला मदत करतोच करतो, त्याच्यात काही वाद नाही आहे. 15,000 अँड अबव असेल आणि सपोज त्यांना खूप गरज आहे त्यावेळेस आणि दोन मुलं आहेत, तीन मुलं आहेत आणि त्यांना शिक्षण करणं शक्य होत नाही आहे, त्या केसमध्येही मग आपण इंडिव्हिज्युअल ती केस स्टडी करून त्याचा पूर्ण सगळा फॅमिलीचा अभ्यास करून त्याची नीड समजून मग आपण पुढचं पाऊलही उचलतो, म्हणजे त्याला त्याही केसमध्ये आपण मदत करू शकतो. आणि आज बेसिकली मी तुम्हाला सांगितलं ना की आज आमच्या समोर आज आत्ताच आपण 3 to 3,500 विद्यार्थ्यांना सपोर्ट करतोय, हे आमचं 48वं वर्ष आहे आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये 50 वर्ष आम्ही पूर्ण करतोय. तर आमचं इच्छा आहे की किमान 15,000 अजून विद्यार्थी, म्हणजे ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे, कारण तुम्ही आपण जे बघतोय ते फक्त शहरातली लोकं बघतोय शहरातलं, त्यामुळे असं की अरे 12-15,000 तर कदाचित माझी पॉकेट मनी आहे. पण आज जसं जसं आपण गावाकडे जातो, म्हणजे मी मध्ये पेणला ज्यावेळेस गेलो होतो आणि मला त्यावेळेस कातकरी समाजातले काही लोकांची मला भेटणं शक्य झालं, मी भेटलो, त्यावेळेस मी बघितलं की अगदी बेसिक नीड सुद्धा सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग अशा परिस्थितीत ते मुलांना शिक्षण कसं देणार?
बरोबर.
अशी अनेक लोक आहेत आणि मी जसं म्हणलं ना की नीड, त्याला डेस्परेटली त्या मुलाला शिक्षण घ्यायचं आहे आणि तो शिक्षण घेऊ शकत नाही आहे, मग त्या केसमध्ये जर पैसा किंवा इतर कुठलीही गोष्ट जी त्याच्यामध्ये आडकाठी येते आहे, दॅन इट बिकम्स आर रिस्पॉन्सिबिलिटी टू सपोर्ट हिम हर इन देअर एज्युकेशन.
क्या बात आहे. पण हे सगळं करत असताना सगळंच आपल्या मनासारखं होतं असं नाही ना, काही वेळेला चुकीच्या गोष्टी होतात, ठरवलेलं घडत नाही, तर असे काही चॅलेंजेस तुमच्या समोर आलेत का आणि त्याला तुम्ही कसं फेस केलं?
चुकीच्या गोष्टी या सच म्हणजे आम्हाला फेस फार कराव्या नाही लागल्या, पण बरेचदा काय होत असतं ना की आपण ज्या मुलांबरोबर आमचं काम चालतं तर बरेचदा फायनान्शियली ते साऊंड नसतात, फॅमिली बॅकग्राऊंड थोडंसं म्हणजे जसं म्हणजे चांगलं नसतं फार, तर त्यावेळेस काय होतं ना बरेचदा ती मुलं जिकडे राहत असतात मग त्यांची संगत, मग आपण कितीही त्याला एज्युकेशनसाठी प्रमोट करतो की नाही तू जा तू शिक्षण घे, पण बरेचदा मित्र पण अशी असतात की ते सांगत असतात अरे काय फायदा आहे, कशाला जातोयस, आपण इकडे जाऊयात आपण मस्ती करूयात, अशा अनेक गोष्टी घडत असतात. तो एक खूप मोठा चॅलेंज असतो. तुम्ही बघितलं तर ड्रग अब्यूज आहे, अल्कोहोल अब्यूज आहे, या सगळ्या गोष्टींना ही मुलं लवकर एक्सपोज झालेले असतात. फायनान्शियल कंडिशन इतकी खराब असते की त्या मुलांची बरेचदा खूप इच्छा असूनही कदाचित तो मुलगा त्या घरातला ब्रेडविनर असू शकतो, ती मुलगी त्या घरातली ब्रेडविनर असू शकते, मग त्या केसमध्ये ती शिक्षण कसं घेणार? मग त्या वेळेस ह्या सगळ्या खरं सांगायचं तर ह्या फार इम्पॉर्टंट चॅलेंजेस आहेत ज्याला आम्हाला सामोरं जावं लागतं आणि त्यांची जी मनोस्थिती असते मग एवढं सगळं प्रेशर असताना त्यांना शिक्षणाची इच्छा होईल का? आपण ज्या वातावरणात किंवा घरात आहोत तिकडे आत्ता एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असतानाही जर माझ्या मुलीला आय मीन तिला शिक्षण घेताना की अरे ह्याची मला गरज आहे का, मी हे ह्या सगळ्या गोष्टी जर असतानाही त्यांना तर ही मुलं ज्या वातावरणात आत्ता वाढत आहेत ते वातावरण कंडिसिव्ह नाही आहे त्यांना एज्युकेशन घेण्याला प्रमोट करण्यासाठी. मग त्यावेळेस आम्हाला त्यांना मेंटली त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट करणं आणि कंटिन्युअस फॉलोअप घेऊन त्यांना शिक्षणाकडे आणि शिक्षण न थांबून देणं ह्याच्यामध्ये आम्हाला खूप फोकस करावं लागतो.
नाही, हे खरंच आहे की तुम्ही कंडिशनिंग नाही बदलू शकत कोणाचं. तुम्ही ज्या वातावरणातून मोठे झालाय तेच वातावरण तुम्ही ऍब्झॉर्ब करत असता, तिथूनच सगळं शिकत असता. पण ते चॅलेंज स्वीकारून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि त्यांना आत्ताच्या नॉर्मल मुलांसारखं वागवणं, ट्रीट करणं, हे खरंच खूप चॅलेंजिंग आहे. कारण मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे, त्यामुळे हे किती चॅलेंजिंग आहे हे मला माहिती आहे. तर हे सगळं होत असताना समाजाला काय सांगाल, लोकांना काय सांगाल?
आपल्याकडे खूप जुनी परंपरा आहे आणि ऑनेस्टली स्पीकिंग कबीर हे माझे खूप फेवरेट संत आहेत. तर कबीरांचा एक छान दोहा आहे की साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहूं साधू ना भूका जाय. आणि त्यात आपली जी परंपरा आहे दान करायची, डोनेट करायची, तर त्या म्हणजे त्या परंपरेला अनुसरून आपण जो गृहस्थ आहे त्या गृहस्थाची तरी पहिली जबाबदारी आहे की त्यांनी थोडंसं का होईना तो जो काही कमवेल त्याच्यातला एक छोटासा हिस्सा त्यांनी दर रोज दर महिन्याला म्हणलं तरी त्यांनी दान करायला पाहिजे. हे दान सत्पात्री व्हावं याच्यात काही वादच नाही आहे. पण शिक्षण, एखाद्या मुलाचं शिक्षण तुम्ही स्पॉन्सर करताय, एखाद्या मुलाला तुम्ही शिक्षित व्हायला मदत करताय, म्हणजे इनडिरेक्टली तुम्ही बघितलं तर तुम्ही तसं पाहायला गेलं तर हे राष्ट्रनिर्माणाचं पण कार्य आहे, हे व्यक्तिनिर्माणाचं पण कार्य आहे. आणि एक चांगला व्यक्ती जर निर्माण झाला तर एक चांगला समाज निर्माण होऊ शकतो, एक चांगला समाज निर्माण झाला तर एक चांगलं राष्ट्र निर्माण होऊ शकतं. त्यामुळे या कार्यामध्ये सगळ्यांनी, मी म्हणत नाही की मी कास्टच्या वतीने बोलतो आहे म्हणून फक्त कास्टलाच डोनेट करा असं मी, म्हणजे माझी ॲज अन डिरेक्टर माझी इच्छा राहणार आहे. पण तुम्हाला जिथे कुठे वाटेल की इथे गरज आहे तिथे पुढे येऊन, कारण आपल्या व्यक्तिगत गरजा ज्या आहेत त्या कधीच भागणार नाही आहेत, त्या कधीच त्याचं क्षमण होणार नाही आहे, आपल्या गरजा वाढतच राहणार आहेत. तर त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर फक्त ही शहरातली जी आत्ता मुलं आहेत तीच डोळ्यासमोर न घेता जी गावं खेड्यांमध्ये ज्या मुलांना शिक्षणापासून आणि बेसिक गोष्टींपासून जे वंचित आहेत त्याही मुलांचा विचार करून त्यांना थोडंसं मदत करावी, त्यांना सहकार्य करावं, एवढीच मी सगळ्यांना विनंती करेल. आणि नक्कीच आपली जे भारतीय समाज आहे जो तो जागरूक आहे, पण त्यांच्यापर्यंत कधी कधी ह्या गोष्टी ज्यावेळेस पोचतात त्यावेळेस अजून डेफिनेटली त्यांना ती मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. आणि मग त्यांना जर कुठे योग्य ठिकाण असं दिसलं की इथे आम्ही जर डोनेशन दिलं तर ते डोनेशन युटिलायझेशन त्याचं जे आहे ते प्रॉपर होईल, तर तिकडे आम्ही 101% आम्ही कमिटेड आहोत की तुमचा प्रत्येक पैसा जो आहे, म्हणजे तुम्ही जर मला वेळ दिला तर मी एक मिनिटात एक गोष्ट छोटीशी आहे. तर बेसिकली भगवान बुद्धांच्या काळातली ही गोष्ट आहे की त्यावेळेस एका राजाने भगवान बुद्धांना अनेक चिवर डोनेशनमध्ये दिले, चिवर म्हणजे जे कपडे भिक्षू घालतात ते, तर दिल्यानंतर त्या राजाने कौतुहलापोटी विचारलं की अरे मी एवढे महाग तुला चिवर देतो याचं तू आता काय करणार आहेस? आनंद, आनंद त्यांचा जो भाऊ होता, तर आनंद म्हणला की ज्याचं ज्याचं चिवर फाटेल त्याला मी हे देईल आहे. तर तो म्हणला कधीतरी हे चिवरही फाटेल. तर तो म्हणला हो, ज्यावेळेस हे फाटेल त्यावेळेस मी त्याला प्रॉपरली फाडून मी त्याला ॲज अ ब्लँकेट म्हणून त्याचा वापर करेल. तो म्हणला ते ब्लँकेटही कधीतरी फाटेल. तो म्हणला ज्यावेळेस ते ब्लँकेट फाटेल त्यावेळेस मी त्याला दोन पीसेसमध्ये फाडून त्याचा टॉवेल म्हणून यूज करेल, त्याचं मी हँकरचीफ म्हणून यूज करेल, त्याचं नंतर मी पायपुसणी म्हणून त्याचा वापर करेल. तो म्हणलं तेही झाल्यानंतर म्हणलं असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस फायनली मी त्याचा लगदा करून जे चिवर जे भिक्षूंना जे पात्र असतं ज्याच्यामध्ये ते भिक्षा मागतात मी ते तयार करील आहे. म्हणजे मी हे उदाहरण यासाठी दिलं की ज्यावेळेस आमच्याकडे एक रुपयासुद्धा येतो तर तो एक रुपया ज्या पद्धतीने आनंद या चिवरचा वापर करतो त्याच पद्धतीने कास्टमध्ये हा येणारा डोनेशनचा प्रत्येक पै आणि पै आम्ही एवढं जपून वापर करतो आणि त्याचा लाभ ज्या लाभार्थीसाठी तो पैसा आलेला आहे त्या व्यक्तीच्या साठीच त्याचा पूर्ण वापर होतो, त्या मुलाला शिक्षणासाठी त्याचा त्याची मदत होते.
क्या बात आहे. म्हणजे सध्या कोणाला काही द्यायचं म्हटलं की आधी भीती वाटते की हा पैसा जाणार कुठं आहे नक्की,
अगदी.
पण त्याची शाश्वती तुम्ही ज्या पद्धतीने दिली ती खरंच म्हणजे एकदा भेट द्यायला हरकत नाही.
हां, मी म्हणजे जायच्या आधी मी ते सांगणारच आहे की इन्फिनिटीच्या सगळ्या टीमनी तुम्हाला आमंत्रण आहे, आणि जे कोणी लिस्नर्स आपले आहेत ते सगळ्यांना आम्ही म्हणजे ओपन हे आहे, इन्व्हिटेशन आहे, तुम्ही सगळ्यांनी एकदा या, सहज या, कास्पला व्हिजिट करा. कास्ट भवन आमचं बाणेर पाषाण लिंक रोडवरती आहे. आमचे युनिट्स, एक पुण्यातमध्ये युनिट आहे, त्याच्यानंतर एक रायगडला युनिट आहे, एक दिल्लीला युनिट आहे, आणि एक गुजरातमध्ये युनिट आहे. अशा सगळ्या ठिकाणी आम्ही प्रेझेंट आहोत, काम करत आहोत. तुम्ही या, कास्टची इतर माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवरूनही मिळून जाईल.
आपण नक्की भेट देऊयात ह्या उपक्रमाला. आणि आपला पैसा कुठे जातो आपल्याला कळत नाही. आणि मगाशी सर आपल्या वाढत्या गरजांबद्दल तुम्ही बोललात. गरज आणि डिझायर मध्ये एक सिंगल लाईन आहे, म्हणजे फोन इज नीड बट आयफोन इज डिझायर. तर हा फरक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा मला असं वाटतं थोडे पैसे कमी का एखादा माणूस कमवत असे ना, पण तो समाजासाठी नक्की देईल. कारण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो.
Exactly.
ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण होण्याची सध्या गरज आहे.
Exactly.
आणि तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी छान गप्पा मारलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि माझ्याकडून आणि इन्फिनिटीकडून तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
गेली 48 अधिक वर्ष गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत काम करणारी कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॅम अर्थात कास्प या संस्थेचे संचालक श्रीयुत सचिन बोधनी यांच्याशी आर जे मैत्रेयी हिने साधलेला संवाद आत्ता आपण ऐकलात आपल्या आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमात. श्रोते हो, या कार्यक्रमाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 93 9371332683. आणि याचबरोबर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया इन्फिनिटी 90.4 FM ॲपवर चॅटबॉक्समध्ये लिहूनसुद्धा पाठवू शकता. शिवाय समाजासाठी असं मूलभूत काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था तुम्हाला माहीत असतील तर अशा व्यक्ती किंवा संस्था रेडिओच्या माध्यमातून आम्ही नक्कीच श्रोत्यांपर्यंत पोहोचवू. त्यासाठीही आम्हाला सहकार्य करा आणि ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM. हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ, रिफ्लेक्टिंग यू. आपल्या प्रत्येकाला वाटतं की समाजामध्ये चांगले बदल घडावेत. शिक्षण, आरोग्य, न्याय, सुविधा सगळ्यांना समान मिळाव्यात. वाटतं प्रत्येकासाठी उघडावेत आनंदाचे दरवाजे. यासाठी आधी केलेची पाहिजे, आधी केलेची पाहिजे. समाजाच्या जाणीवा अधिक समृद्ध करण्यासाठी अविरत काम करणाऱ्या माणसांच्या प्रेरणादायी कथा आपण ऐकणार आहोत आधी केलेची पाहिजे या मालिकेत. दर सोमवारी सकाळी 9:30 अवश्य ऐका मालिका आधी केलेची पाहिजे PCT's इन्फिनिटी 90.4 FM या कम्युनिटी रेडिओवर.
सगळ्याशी भावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी. तुमची नियामची हो दे युनिटी, तुमची नियामची हो दे युनिटी. गाजू दे PCT. Thank you.